पहिले राजे अध्याय 19. अहाब राजाने घडलेली सर्व हकीकत इजबेलीला सांगितली. सर्व संदेश त्यांना एलियाने कसे तलवारीने कापून काढले तेही सांगितले. तेव्हा इजबेलने एलियाला दूताकरवी निरोप पाठवला, तो असा, तू त्या संदेशांना मारलेस तसे मी तुला उद्या या वेळेपर्यंत मारणार. यामध्ये मला यश आले नाही तर देव माझे तसेच व त्याहूनही अधिक करो. एलिया हे ऐकून घाबरला. आपला जीव वाचवायला त्याने पळ काढला. बरोबर त्याने आपल्या नोकराला घेतले. यहुदामधील बैरशेबा येथे ते गेले. आपल्या नोकराला तिथेच सोडून तो पुढे दिवसभर वाळवंट तुडवीत गेला. एका झाडाखाली तो बसला. आता मरण यावे असे त्यास वाटले. एलिया म्हणाला, आता हे पुरे झाले. परमेश्वरा, मला आता मरू दे. माझ्या पूर्वजांपेक्षा माझ्यात काय बरे आहे? एका झाडाखाली तो आडवा झाला आणि त्यास झोप लागली. तेव्हा एक देवदूत तिथे आला. एलियाला स्पर्श करून म्हणाला, उठ, हे खा. एलिया उठून पाहतो तर निखाऱ्यावर भाजलेली एक भाकर आणि पाण्याचे मडके शेजारीच ठेवलेले होते. एलियाने ते खाल्ले, पाणी प्याला आणि तो पुन्हा झोपी गेला. आणखी काही वेळाने तो परमेश्वराचे देवदूत दुसऱ्यांदा पुन्हा त्याच्याजवळ आला. त्याने त्यास स्पर्श केला आणि त्यास म्हणाला, उठ आणि थोडेसे खाऊन घे, नाहीतर पुढचा मोठा प्रवास करायला तुला शक्ती राहणार नाही. तेव्हा एलिया उठला, त्याने खाल्ले आणि पाणी प्याला. त्या अन्नाच्या बळावर पुढे तो 40 दिवस आणि रात्री चालत राहिला. देवाचा डोंगर होरेब येथपर्यंत तो चालला. तिथे एका गुहेत शिरून त्याने रात्र काढली. तेव्हा परमेश्वर एलियाशी बोलला. तो म्हणाला, एलिया, तू येथे का आला आहेस? एलिया म्हणाला, सर्व शक्तिमान परमेश्वर देवा, मी आतापर्यंत तुझीच सेवा करत आलो आहे. माझ्याकडून होईल तितके मी केले, पण इस्रायलाच्या लोकांनी तुझ्याशी केलेल्या कराराचा भंग केला आहे. त्यांनी तुझ्या वेदीचा विध्वंस केला, तुझ्या संदेष्ट्यांना तलवारीने मारले. मीच एकटा काय तो अजून जिवंत आहे, पण आता ते माझ्याही जीवावर उठले आहेत. यावर परमेश्वर एलियाला म्हणाला, जा या डोंगरावर माझ्या समोर उभा राहा, मी तुझ्या जवळून जातो. मग जोराचा वारा सुटला. त्या सोसाट्याच्या वाऱ्याने डोंगरालाही तडे जाऊन मोठमोठे खडक परमेश्वरासमोर पडले, पण त्या वाऱ्यात परमेश्वर नव्हता. त्यानंतर धरणीकंप झाला, पण तेथेही परमेश्वर नव्हता. धरणीकंपानंतर अग्नी प्रगटला, पण तेथेही परमेश्वर नव्हता. अग्नी शमल्यावर मात्र शांत मंजू स्वर ऐकू आला. एलियाने हा ध्वनी ऐकला तेव्हा अंगरख्याने चेहरा झाकून घेऊन तो गुहेच्या दाराशी जाऊन उभा राहिला. एलिया, तू इथे का आला आहेस? अशी वाणी त्यास ऐकू आली. एलिया म्हणाला, सर्व शक्तिमान परमेश्वर देवा, आतापर्यंत मी तुझ्याच सेवेत आयुष्य घालवले आहे, पण इस्रायल लोकांनी आपला करार मोडला आहे. त्यांनी तुझ्या वेदीचा विध्वंस केला, तुझ्या संदेश त्यांना ठार केले. मीच काय तो अजून जिवंत आहे, आणि आता ते माझ्या जीवावर उठलेत. तेव्हा परमेश्वर त्यास म्हणाला, आता मागे जा आणि वाळवंटातून जाणाऱ्या रस्त्याने दिमिष्काला पोहोचेपर्यंत चालत जा. दिमिष्कामध्ये जा आणि आरामाचा राजा म्हणून हजाएलला अभिषेक कर. निमशीचा पुत्र येहू याला इस्रायलचा राजा म्हणून अभिषेक कर आणि अबेल महोला इथला शाफाटाचा पुत्र अलिशा याला पुढे तुझी जागा घेणारा संदेष्टा म्हणून अभिषेक कर. हजाएल अनेक पापी मनुष्यांना ठार करेल. त्याच्या तलवारीतून जे सुटतील त्यांना येहू मारील आणि यातून कोणी निसटते तर त्यास अलिशा मारील. एलिया इस्रायलमध्ये बाळापुढे कधीच वाकले नाहीत असे 7,000 लोक अजूनही आहेत, यांना मी जगू देईल. त्यांनी आयुष्यात कधी बाल मूर्तीचे चुंबन घेतलेले नाही. तेव्हा एलिया तिथून निघाला आणि शफाटाचा मुलगा अलिशा याच्या शोधात निघाला. अलिशा तेव्हा आपली बैलाची 12 जोते चालवून शेत जमीन नांगरत होता. एलिया आला तेव्हा अलिशा स्वतः 12व्या जोतावर होता. एलिया अलिशाजवळ आला. एलियाने मग आपला संदेष्टाचा खास अंगरखा अलिशावर पांघरला. अलिशाने लगेच बैल सोडून दिले आणि तो एलियाच्या मागे धावत गेला. अलिशा त्यास म्हणाला, मला माझ्या आईवडिलांचा निरोप घेऊ दे, मग मी तुझ्या बरोबरच येतो. एलिया म्हणाला, ठीक आहे जा, पण मी तुला काय केले ते लक्षात ठेव. अलिशाने मग आपल्या आईवडिलांसमवेत सणासुदीसारखे जेवण घेतले. त्याने आपली बैलांची जोडी कापली, त्यांच्या मानेवरचे जू सरपण म्हणून वापरले, त्यावर बैलांचे मांस शिजवले, सर्व लोकास जेवायला बोलावले. मग अलिशा एलियाच्या पाठोपाठ गेला. एलियाचा तो मदतनीस झाला.